आपला ज्याच्या हातात आहे असा हा सुसूत्र जीवन चालवणारा जो ग्रंथ आहे नारद भक्ती सूत्र, त्याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. नारद या विषयाविषयी काही फारसं सांगण्याची गरज नाही. देवर्षी नारद इथपासून कळीचा नारद इथपर्यंत सगळी विशेषण नारदांना लागू होतात. जस एखाद्या व्यक्तीच एखादं पद असत, एखादा अधिकार असत, तस याच्याविषयी नारद अनेक होऊन गेले असं अनेक विद्वानांचे मत आहे. त्याच्यामध्ये जसं वैशंपायन व्यास, नारायण व्यास असे अनेक व्यास होऊन गेले, त्यामुळे ही त्यावेळची एक विशिष्ट पदवी असावी असं सुद्धा म्हणायला मिळत. कारण नारदांना विशेषतः देवऋषी देवर्षी नारद असं म्हणण्याचा प्रकार आहे. तर नारदाने केलं काय असा जर प्रश्न विचारला, नारद भक्ती सूत्र लिहिली हा तर त्यांचा ज्याचा संशोधनाचा किंवा भक्ती या विषयावर मुळापासून काहीतरी सांगण्याचा हा तर भाग आहेच आहे, पण त्याच्या जोडीला नारदाने केलं काय असेल? तर ज्या ज्या भक्तांचं प्रारब्ध प्रतिकूल होत त्यांच्या ठिकाणी ते भोगायला लावून त्यांच्या त्या दोषांचं शमन करून दोषांचा नाश करून त्यांनी भक्ती मार्गाला असं लोकांना लावलं, आणि यासाठी त्यांचा तिन्ही लोकांमध्ये संचार होता. म्हणून ऋषी ही विशिष्ट पदवी आहे. ब्रह्मर्षी ही एक पदवी आहे. ब्रह्मर्षी हे सगळे ब्रह्मावस्थेपर्यंत पोहोचलेले ऋषी, यांचा सर्वसाधारण वास हा वनामध्ये असायचा, आणि त्याच्या जोडीला दुसरे राजर्षी ही दुसरी पदवी होती, म्हणजे ज्यांनी लोकांचं पालन करून लोकांवर राज्य करून त्यांचं प्रतिपालन करून ते राज्य नीट सुव्यवस्था ठेवावी राज्यामध्ये अशी, आणि त्याचबरोबर अध्यात्मात ज्यांचा अधिकार जाणला होता अशांना राजर्षी असं म्हणतो. जनकाचं उदाहरणार्थ राजर्षी जनक. आणि देवर्षींचं काम काय? तर त्या देवलोकापर्यंत त्यांचा संचार असल्यामुळे, म्हणजे पृथ्वीपासून देवलोकांपर्यंत संचार असल्यामुळे ब्रह्मर्षी आणि राजर्षी यांची गाठ घालून देणं हे देवर्षींचं काम होतं, आणि म्हणून त्यांचा तिन्ही लोकी संचार होता. म्हणजे एका ठिकाणी मनात बसून देवाची भक्ती केली असते ते काही बिघडलं असतं का, तर काही कुणाचं नुकसान झालं असतं का, मग तिथे मिळालेले इथपर्यंत पोचवणे आणि इथलं तिथे पोचवणे, वेळ प्रसंगी भांडणं लावून देणे आणि फक्त त्या दोषांचं शमन करणे आणि त्याला नीट मार्गाला लावणे, त्याचा पण आपल्या इथे वाल्यापोळ्याला सुधारणारे नारदच होते. त्याच्या त्याला नेमका प्रश्न विचारला की तू जे पाप करतोय त्या पापाची कोणी धनी आहेत का, हे सांगणारा वाल्यापोळ्याला कोणी आतापर्यंत भेटला नव्हता. आणि त्याच्या त्यांचं मी काही पडून जात नाही, मी इथेच थांबतो, तू काही चिंता करू नकोस, तुम्हाला काही बाध्या मिळण्याचं कारण नाही, तू याचं उत्तर फक्त माझ्याकडे घेऊ नये, कारण त्याचं भरलं होतं आणि त्याच्या पुढच्या प्रगतीची वाटचाल सुरू व्हायची होती ती नारदांच्या हातूनच झाली. तर त्यामुळे अशा या महर्षी नारदाने जी भक्तीसूत्रे लिहिलेली आहेत त्याचा इथे आपल्याला थोडासा अभ्यास करायचा. आपलं पहिलं सूत्र आहे अत्यंत सोपं आहे पण तितकंच गूढ आहे, त्याच्यामुळे त्याच्या प्रत्येक शब्दाच्या मुळाशी आपण गेलो की त्याचा अर्थ समजायला लागतात. पहिलं सूत्र असं आहे, अथा आतो भक्तीं व्याख्या श्यामा. सुरुवात प्रिलिमिनरी ज्याला म्हणतो तसं अथ आता भक्तीं व्याख्या, त्याचा सरळ साधा अर्थ असा आहे की अथ आणि सुरुवात करूया. आता अथ शब्दाचा आपण मूळ अर्थ बघितला तर अथ शब्दाला दोन अर्थ असतात, एक व्यावहारिक आणि एक आपल्या गूढ अर्थ म्हणा किंवा मूळ अर्थ म्हणा. अथ म्हणजे प्रारंभ करूया, सुरुवात करूया हा एक अर्थ, आणि दुसरा मंगल दर्शक, मंगलाचरण कशातही करायचं असलं तर मंगलाचरण शब्द सुद्धा मंगल आचरण, कारण कुठल्याही ग्रंथाचं रूपांतर मंगल आचरणच व्हायला पाहिजे, म्हणून त्याचं नाव मंगलाचरण असं ठरलं. तसं आपण म्हणतो की मंगलाष्टकं की मंगल अष्टकं, त्याचं रूपांतर त्या मंगलच व्हायला पाहिजे, या त्याच्या दिशेने प्रगती किंवा वाटचाल असायला पाहिजे. तर म्हणून त्याच्या संबंधी दोन त्याचे अर्थ, एक प्रारंभ सूचक म्हणजे आपण सुरुवात करूया असं सांगणारा, आणि दुसरा मंगल वाचक. त्याच्यासाठी तो एक श्लोक आहे प्रसिद्ध, तो मी वाचून दाखवतो की मूळ पहिल्यांदा ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केल्यानंतर वाणीने दोन पहिले जे शब्द उच्चारले त्यातला पहिला ओंकार आणि दुसरा अथ. ओंकारस्य अथ शब्दस्य
द्वावे तव द्वौ एतौ ब्रह्मणः पुरा अग्निशुरुवातिला सृष्टिख्या प्रारम्भकाले कंठं भीत्वा विजिर्यातौ तेन मांगलिकौ उभौ. दोन्ही शब्द अत्यंत मंगलवाचक मंगलसूचक आणि मंगल आचरण सुचवणारे असे आहेत. पण त्यांनी असं म्हटलं की अग्निसृष्टीच्या प्रारंभी भगवंताच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाच्या कंठातून प्रथम ओम आणि अथ हे दोन शब्द बाहेर पडले आणि ते म्हणून दोन्ही मंगलवाचक आहेत. आता इथे मंगलवाचक शब्दाच्या आपण जर थोडं खोल गेलो तर आपल्या लक्षात येतं की मंगलाचरण हे तीन प्रकारचं असतं. एक मंगलसूचक असतं जे आता आपण बघतो की ज्याच्या अभ्यासातून काहीतरी चांगलं निर्माण शुभ निर्माण होणार त्याला मंगलदायक मंगलसूचक असं म्हणतात. दुसरं श्रोते आणि वक्ते ज्यांच्यासाठी ते सांगायचं आहे त्यांच्या संबंधातून मंगलाचरण निर्माण होतं. उदाहरणार्थ श्रोते हे छोटे असतील आणि सांगणारा हा जर मोठा असेल तर ते मंगलाचरण आशीर्वाद सूचक असते. म्हणजे आपलं सगळं कल्याण हो शुभ हो आपल्याला जे जे इच्छित आहे ते प्राप्त हो असं सुचवणारं मंगलाचरण असतं. म्हणून ते काही आशीर्वादात्मक असतं. समजा संत मंडळी सगळी समोर बसलेली आहेत आणि एखादा त्याच्यात म्हणजे आपलं काहीतरी म्हणणं मांडतोय तो तरुण आहे ज्ञानेश्वरांसारखा तरुण वक्ता जर असेल तर तिथे मंगलाचरण हे नमस्कार वाचक असतं की मी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मागतो या ग्रंथाला मी सुरुवात करतोय. तर आणि तिसरं हे दोन्ही जिथे नसेल तिथे मंगलवाचक असे तीन अथ या शब्दाचे अर्थ होते. म्हणून अथ आता हा भक्तिम व्याख्या त्यामा आता हा अथ शब्दाचा अर्थ झाला तर आता हा या शब्दाकडे बघू. आता हा म्हणजे काय आता शब्दाचा व्यवहारिक अर्थ असा आहे आता म्हणजे म्हणून म्हणून आता म्हणून या शब्दाच्या अगोदर लक्षात येईल की काहीतरी कारण असावं लागतं. म्हणजे सगळीकडे जोरात पाऊस पडला म्हणून माझे कपडे धुले म्हणून आता हा शब्दाने काय सूचक होतं की अगोदर काहीतरी घडलेलं आहे आणि म्हणून आपण इकडे वळूया. आता इथे इथे आता हा काय असण्या शक्यता आहे याच्यामध्ये तर दोन तीन गोष्टी शक्यता होते की माणसं त्याच्या अगोदर भक्ती करत होते पण भक्तीचा खरा अर्थ हा कुठेतरी सांगायची आवश्यकता होती तर भक्तीचा खरा अर्थ कळावा म्हणून भक्ती व्याख्या द्यावा म्हणून भक्तीची आपण मूळ व्याख्या करू. किंवा या संसारातल्या संसार तापामुळे माझं मन कष्टी कष्टी झालेलं आहे अनुदिने अनुतापे तापलो राम अशी स्थिती झालेली आहे म्हणून देवाची भक्ती करण्यासाठी खरी भक्ती काय आहे म्हणून त्याची व्याख्या करूया. असे अनेक त्याला कारणं अनेक असू शकतात पण म्हणून हे जे निघा म्हणून या विषयातून निघालेलं आहे म्हणून या शब्दातून आता हा आता हा म्हणजे म्हणून अथ 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 अथो म्हणजे अथ आता हा भक्तीं व्याख्या स्यामः तिसरा शब्द असा आहे अत्यंत महत्त्वाचा शब्द भक्तीं म्हणजे भक्तीची मूळ व्याख्या करूया. मूळ भक्ती काय खरी भक्ती काय आहे हे याचा आपण उहापोह करूया किंवा याच्या संबंधी आपण मुळात जाऊन खोलात जाऊन ज्ञान घेऊया. तर म्हणून भक्ती याचे दोन म्हणजे होऊ शकतात की भक्ती हा शब्द भक्त आणि भक्त जे करत असतो त्याला भक्ती म्हणजे भक्ती भक्ताची साधना भक्ताची उपासना त्याला भक्ती असं म्हणायचं. भक्तीची होकारात्मक व्याख्या अशी असते की भजते त्या भज धातूपासून हा भक्त शब्द निघालेला आहे. म्हणजे जो भजन करतो याजन करतो देवाची संबंध ठेवतो ज्याची उपासना करतो साधना करतो काहीतरी देवासाठी म्हणून करतो ईश्वरासाठी म्हणून करतो त्याला भक्ती असं नाव आहे. आणि भक्तीची नकारात्मक जी व्याख्या आहे जो विभक्त नव्हे तो भक्त म्हणजे मी आणि ईश्वर यांच्या संबंधामध्ये माझा आणि ईश्वराचा काहीही संबंध नाही आहे. ईश्वर वेगळा मी वेगळा मी ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे अशी ज्याची भावना असते त्याच्या ठिकाणी विभक्ती निर्माण ईश्वरापासून विभक्त होत होतो. आणि त्याच्यामुळे आपण जसं म्हणतो की विभक्तीला नेहमी प्रत्यय लागतात मी मला माझं सगळे माझ्या संबंधी असतात तू तुला तुझं तुझ्याशी तुझ्यात वगैरे पण खऱ्या भक्तीचा हा फक्त अंतःकरणाने प्रत्यय घ्यायचा असतो. म्हणून प्रत्यय घेणे आणि प्रत्यय लावणे यात जसा फरक आहे तसं इथे मितूपणाची ही संपलेली असल्यामुळे या दिशेकडे मितूपणा संपवण्याच्या दिशेने साधना करायची असल्यामुळे प्रत्यय लावायच्याऐवजी प्रत्यय घेण्याकडे आपली प्रक्रिया सुरू होते आणि त्याला भक्त असं म्हटलं. पुढचा जर शब्द बघितला आपण कारण आपल्याला 15 मिनिटात संपवायचं आहे त्याच्यावर काही चातुर्मास्य घालवायचं नसल्यामुळे आज काय लावलं पुराणी गुवानी आज भक्ती सूत्र लावलेली आहेत. तसं काही इथे आपण फक्त एकेका शब्दाचा 15 मिनिटांमध्ये एक सूत्र किंवा जमलं तरी असतं. आता हे असल्यामुळे 15 मिनिटाची आपल्याला मुदत असल्यामुळे व्याख्या श्यामा या शब्दाकडे. व्याख्या श्यामा याचा अर्थ असा की एखादी गोष्ट आपण करतोय रूढ अर्थाने करतोय पण त्याचं मूळ ज्ञान जे काय आहे मुळापासून त्या याचा विचार किंवा चिंतन झालेलं नाही आहे. तर अशासाठी ते चिंतन करण्यासाठी म्हणून त्या मूळ शब्दाच्या अर्थापासून मूळ अर्थापासून सुरुवात करूया, शब्दाचं मूळ शोधूया असं म्हणताना असं सांगण्यासाठी व्याख्या श्यामा भक्ती या शब्दाची व्याख्या आपण करूया. म्हणजे भक्ती भक्तीच्या या शब्दाचं मूळ ज्ञान जे आहे मुळापासून ज्ञान घेऊया, मूळ ज्ञान मुळापासून ज्ञान घेऊया हे सांगण्यासाठी व्याख्या श्यामा हा शब्द वापरला. तर व्याख्या श्यामा हा शब्द संस्कृतमध्ये बहुवचनी आहे. आता नारद महर्षींनी हा शब्द आदरार्थी असा आपल्याबद्दल लोकांच्या आदर असावा म्हणून वापरलेला नाही आहे. तसं एखादा अहंकारी म्हणून आम्ही हे केलं असं म्हणून तशा अर्थी हा शब्द वापरलेला नाही आहे. तर इथे व्याख्या श्यामा म्हणताना इथे एक व्यक्ती सांगत नाही आहे. ही सगळी व्याख्या जी आहे की नारदांचं या विषयातलं असलेलं सखोल ज्ञान आत्तापर्यंत पहिल्या आचार्यापासून नारदांच्यापर्यंत जे आचार्य झाले भक्तीचे महाआचार्य झाले ते सगळे आम्ही सगळे सगळ्यांचं ज्ञान एकत्र होऊन इथं तुमच्या समोर मांडलं जाते हे सांगण्यासाठी व्याख्या श्यामा हा शब्द. तुकाराम महाराजांच्या सुद्धा नेहमी बघायला मिळतं की ते काही ठिकाणी मी हा शब्द वापरला. जेव्हा वैयक्तिक भक्तीचं त्यांचं हे चालू असतं देवाची लढीवाळपणा जेव्हा चालू असतो तेव्हा ते मी असं म्हणतात. किंवा देवासमोर आपला हे व्यक्त करायचं असेल लहानपणा तर ते कसं म्हणतात कायम या पामरे, कायम या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलविले. पण हे तुकाराम महाराज जेव्हा सगळे भक्त जेव्हा त्यांच्या पाठीशी अख्खी सगळी भक्ती त्यांचा संपूर्ण अनुभव हा जेव्हा पाठीशी असतो तेव्हा काय म्हणतात आम्ही वैकुंठवासी. बघा लक्षात घ्या आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची. आत्तापर्यंत आम्ही वैकुंठाला जे जे गेलेले आहोत या भक्ती मार्गातनं ते सगळे आम्ही ह्याच कारणासाठी खाली तुमच्यासाठी इथे येतो नाहीतर आम्हाला काहीही इथे खाली यायचं कारण नाही. आणि हे सांगण्यासाठी तो व्याख्या श्यामा असा त्यांनी शब्द वापरला. इथे या सूत्रामध्ये त्यांनी इतकंच सांगितलं की आता यानंतर काहीतरी मंगलवाचक मंगल आचरण असणारं कार्य करूया त्याच्यासाठी भक्तीच्या मुळापासून मूळ शब्दाच्या अर्थापासून सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ व्याख्या त्याच्यामुळे पहिलं सूत्र आपण त्या नसतानाच भेदभीतपणे सुरुवात केली आणि म्हणून त्याच्यासाठी डेली फीडबॅकची ठरली सिस्टीम की जर आजचा संध्याकाळचा आवडला असेल तर उद्या सांगण्यात काल आपला पहिलाच फक्त सूत्र झाला. आता तो भक्ती व्याख्या श्यामा आता काल आपण 15 मिनिटाचे सूत्र संपवलं कसं बसं संपवलं. काही लोकांना ते अपुरं वाटलं असेल काही लोकांना फार सांगितलं असं वाटलं असेल पण आपला तिथे सर्वसाधारण तिथे नियम असा ठेवला आहे की एक सूत्र 15 मिनिटामध्ये सूत्र संपवायचं. तर त्या दृष्टीने दुसरं सूत्र जे आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत. कालच्या सूत्रातला फक्त थोडासा राहिलेला भाग होता आता तो भक्तीन व्याख्या श्यामा. तर व्याख्या श्यामा याच्यामध्ये त्यांनी व्याख्या श्यामा असं म्हटलं त्याचं कारण काय कारण सर्वसाधारण कुठल्याही अशा ग्रंथाला प्रारंभ करताना जसा विषय असेल तसं त्याचं शेवटचं क्रियापद असतं. उदाहरणार्थ आता तो ब्रह्मजिज्ञासा ब्रह्म हा जाणण्याचा विषय आहे हा काही करण्याचा विषय नाही आहे परमशांतीचा विषय असल्यामुळे तो त्याची जिज्ञासा आहे जाणून घेण्याचा विषय म्हणजे असा तो ब्रह्म जिज्ञासा असं म्हटलं. जो प्रयत्नाने काहीतरी करण्याचा विषय आहे त्याच्यासाठी म्हणून योगशास्त्रामध्ये योगसूत्रामध्ये त्यांनी सांगितलं की असं योग अनुशासन म्हणजे हा करण्याचा विषय प्रयत्नाचा विषय. तसं इथे हा वेगळं त्यांनी व्याख्या श्यामा असं विचारलं कारण भक्ती ही मुळात काहीतरी करण्याची योग्य तऱ्हेने करण्याची आणि तिचा शेवट समर्पणात होणार आहे अशी वेगळ्या तऱ्हेची असल्यामुळे त्यांनी व्याख्या श्यामा हा शब्द दोन्ही जिज्ञासा किंवा अनुशासन हा शब्द न वापरता व्याख्या श्यामा. आणि त्याच्यानंतर ज्यांनी या भक्तीची सूत्रांची व्याख्या केली ते महर्षी देवर्षी नारद असं आपण म्हटलं. तर नारद हेही आपण काल बघितलं की ही नारद ही पदवी आहे हा विशिष्ट एका माणसाचं किंवा असं नाम नसल्यामुळे त्यांनी नारदाची व्याख्याच म्हणून अशी त्यांनी केलेली आहे की नरम दधाति सहा नारदा जो
माणसाला ज्ञान करून देतो, जे तो आत्मज्ञान ईश्वर ज्ञान देतो त्याला नारद असं म्हणायचं. म्हणून त्यांचा देवर्षी नारद म्हणण्याचं कारण आपण काल बघितलं की त्यांचा इकडे राजर्षींपासून ब्रह्मर्षीपर्यंत ज्यांच्याशी सर्वत्र संबंध होता आणि असे त्यांना असे देवर्षी नारद, पृथ्वीपासून देवापर्यंत ज्यांचा मुक्त संचार आहे त्यांना देवर्षी असं म्हटलं आहे. तर ते देवर्षी नारद भक्ती व्याख्या त्या महा म्हटल्यानंतर दुसऱ्या सूत्रामध्ये त्याची व्याख्या अशी करतात की सा तू अस्मिन परमप्रेम रूपा व्याख्या त्यांनी त्याच्यामध्ये थोडक्या शब्दात केलेली आहे. कारण सूत्र हे नेहमी अल्पाक्षर असं म्हटलेलं आहे की सूत्रकार हे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त एखादी कॅप्सूल म्हणजे खासून जसा अर्थ भरलेला असतो तसंच हे औषध भरलेलं असतं तसं याने कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ. म्हणून त्यांनी सांगितलं भक्ती म्हणजे सा म्हणजे ती भक्ती, तू तू म्हणजे खरोखर, केवळ तुही केवळ तू म्हटलं केवळ वळी तुही याला विशिष्ट अर्थ असतात त्या त्या श्लोकाप्रमाणे. म्हणून त्याने तू म्हणजे खरोखर खरोखर भक्ती म्हणजे काय हे जर सांगायचं असेल तर अस्मिन अस्मिन म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याच्यात ह्याच्यावर म्हणजे अस्मिन हे ईश्वरासंबंधीचं सर्व नाम. अरे त्यांनी ईश्वराचं नाव तिथे का घेतलं नाही अस्मिन म्हणण्यामध्ये, कारण ईश्वराची ईश्वराला अनेक नावं आहेत त्याच्या त्याच्या प्रत्येक रूपाला वेगळं नाव आहे आणि ईश्वर हे तत्व आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी अस्मिन हा शब्द आणि सर्वनाम वापरलं का तर तो ईश्वर सर्वत्र भरलेला आहे सर्वदा असतो सर्व व्यापक आहे हे सांगण्यासाठी ते सर्व नाम वापरलं. तिथे नाम राम कृष्ण कालीमाता असं काही तिथे न विचारतात म्हणजे ईश्वर सर्वगुण सर्वाकार ज्याला म्हणतो आपण त्याचे ते दाखवण्यासाठी त्यांनी सर्व नाम वापरलं आणि तिथे म्हणून अस्मिन म्हणजे ह्याच्या ठिकाणी याच्यामध्ये याच्यावर सा तू अस्मिन परम प्रेम रूपा म्हणजे भक्तीचं रूप कसं आहे असं जर म्हटलं तर परमप्रेम एका शब्दात त्यांनी सांगितलं परमप्रेम रूप हा. आता आपल्याला सर्वसाधारण प्रेम हे माहीत असतं, कारण संसारामध्ये आपण अनेक व्यक्तीवर जीव म्हणून प्रेम करत असतो जीव लावत असतो त्याच्यासाठी जीव जीवाला जीव देत असतो जीव सोडत असतो अनेक प्रकारे जीवाचा जीवाशी संबंध घेत असतो तर ते प्रेम इथे अभिप्रेत आहे का. आता आपल्याला आपल्याला ज्या प्रेमाची व्याख्या म्हणजे मग तिथे देवर्षीने परमप्रेम रूपा अशी त्याची व्याख्या केलेली आहे. तर परम आणि प्रेम हे दोन शब्द एकत्र आल्यामुळे प्रेमाची चरम शेवट किंवा अंतिम जी स्थिती असेल ती परमप्रेम रूप असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर सर्वसाधारण आपलं व्यावहारिक प्रेम जर बघितलं तर त्याच्यामध्ये असं आपल्या लक्षात येतं की प्रेमाला ज्याच्यावर आपलं प्रेम असेल ज्या वस्तूवर ज्या सजीवावर ज्या पक्ष्यावर प्राणी पाळीव प्राण्यावर ज्याच्यावर आपलं प्रेम असेल त्याचा प्रथम परिचय व्हायला लागतो आणि मग ज्ञानाची जी पायरी आहे ती ओलांडायला लागते भक्तीसाठी त्याच्यानंतर त्याचा सहवास व्हायला लागतो म्हणजे त्याचा संघ सत्संग जसं म्हणतो तसं त्याचा संघ आपल्याला व्हायला संगती मिळावी लागते म्हणजे परिचय संगती सहवास आणि त्याच्यानंतर देवाणघेवाण मग त्यांनी आपल्याला काहीतरी द्यायला लागतं त्याच्यानंतर मग आपण त्याला काहीतरी देतो अशा तऱ्हेनं त्याचा जो परिचय आणि सहवास वाढल्यानंतर मग प्रेम निर्माण. त्यामुळे या प्रेमाची काही वैशिष्ट्ये अशी आहेत ती इथे मी एक दोन तीन चार लिहून काढलेली आहेत ती फक्त तुम्हाला सांगतो की या प्रेमाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हे परिचयात्मक परिचयानंतर सहवास झाल्यानंतर देवाणघेवाणीनंतर त्याच्याविषयी आपल्याला प्रेम वाटू लागतं व्यक्तीबद्दल किंवा प्राण्याबद्दल कोण सजीवाबद्दल आणि त्याच्यामुळे त्या दोन भाग पडतात की त्याचा सहवास त्याची संगती आपल्याला हवी हवीशी वाटते हा आकर्षणाचा किंवा प्रेमाचा भाग आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यात सहवास मिळाला की आनंद होतो आणि सहवास नाही मिळाला की त्याच्यामध्ये विरहाचं दुःख व्हायला लागतं. त्यामुळे हे ह्या व्यावहारिक प्रेमाचे मिलन आणि विरह असे दोन त्याच्यामध्ये भाग होतात आणि त्याच्यानंतर शिवाय विरहातून केव्हा आपलं मिळेल की भेटण्याची उत्कंठा त्याच्यावर तळमळ ही लागून राहते त्याच्यामुळे विरहातून पुन्हा मिलन केव्हा होईल अशी तुम्हाला उत्कंठा लागून राहते. दुसरी प्रेमाची त्याच्यामध्ये त्याचं गोष्ट अशी आहे किंवा वैशिष्ट्य असं आहे की ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याच्यासाठी कितीही आपल्याला कष्ट पडले तरी दुःख होत नाही त्याचा त्रास होत नाही उलट कितीही कष्ट पडले तरी करायची तयारी असते हा व्यावहारिक प्रेमाचा. पण मग त्याच्यामध्ये आणि या परमप्रेमामध्ये फरक कुठे पडतो की हे सगळं याच्यामध्ये तर लागतं परमप्रेमाकडे आपण नंतर 5:40 वळणार आहोत त्याच्याकडे 5 मिनिटात संपवायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये नेहमी ह्या प्रेमामध्ये काहीतरी परतफेडीची अपेक्षा असते ते मी त्याच्यावर एवढं प्रेम केलं त्यांनी काही चीजच केलं नाही की त्यांनी त्या मानाने मला काहीच दिलं नाही असा त्याच्यामध्ये
आपल्या व्यावहारिक प्रेमामध्ये एक नेहमी भाव असतो. आणि त्या आणि दुसरी गोष्ट याच्यातनं काय होते की ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, जीवाचं प्रेम असतं, ते प्रेम तुमच्या मनात, जीवाच्या मनात मालकी हक्क निर्माण करतं. कारण ते प्रेम अहंकारातनं निघालेलं असतं. बघा, नेहमी नेहमी आपल्याला आणि त्या मालकी हक्कामुळे तो मालकी हक्काला जरा कुठे धक्का लागला असं वाटलं की त्याच्यातून मग मत्सर, दुःख, द्वेष, हे क्रोध हे सुरू होतं. जो त्याला निमित्त असेल त्याच्याविषयी मनात द्वेष आणि क्रोध निर्माण होतो. त्यामुळे व्यावहारिक प्रेम असल्यामुळे, हे व्यावहारिक संबंधावर अवलंबून असल्यामुळे हे सर्वथा अहंकार आणि ममत्व याच्यावर आधारलेलं असतं. हा याचा भाग झाला, त्याच्याचा व्यावहारिक प्रेमाचा भाग झाला. मग इथे परमप्रेम हा शब्द जेव्हा त्यांनी उच्चारला तेव्हा परमप्रेम याचा अर्थ याचाच अर्थ असा की या ईश्वरावर केलेलं भक्तादी परमप्रेम म्हणजे भक्ती. तर या परमप्रेमात काय काय असतं काय काय नसतं व्यावहारिक प्रेमाच्या तुलनेने बघितलं की आपल्या लक्षात येईल याच्यामध्ये की परमप्रेम हे पहिली गोष्ट म्हणजे हे कृतज्ञतेनं निघालेलं असतं. म्हणजे आपलं ईश्वरावरचं प्रेम हा देवाणीचा भाग नसून त्यांनी आपल्याला भरपूर दिलेलं आहे आणि त्यातली घेवाण, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हे प्रेम असतं. कारण त्यांनी आपल्याला इतकं दिलेलं असतं की हे चिंतन याच्यामध्ये काय काय आपल्यासाठी दिलेलं आहे, ठेवलेले काय काय अनंतने आपल्यासाठी ठेवलं आहे, सुंदर शरीर, सुंदर बुद्धी, सुंदर मन, ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा, ते लोकांना वाटण्याची ही क्षमता, त्याच्यानंतर रसिक आणि कलावंताचं हृदय, अनेक कलांचा हे घेण्याची आस्वाद घेण्याची क्षमता, अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्याला दिलेल्या असल्यामुळे आपलं त्याच्यावरचं प्रेम हे परमप्रेम व्हायचं असेल तर ते कृतज्ञतेचं निघालं पाहिजे. देवा तुम्हाला इतकं दिलं त्यामानाने मी काहीच तुला देऊ शकत नाही, तरी जात पण तुझ्या तुला हात तरी जोडतो, तर तुझं स्मरण तरी करतो. तर हा त्यातला जो भाग आहे परमप्रेमाचा त्याच्यामधून हे निर्माण होतं. आणि दुसरी याच्यातली गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये ह्या प्रेमातून नेहमी स्वतःचा विसर पडत जातो. त्याच्यामुळे हे प्रेम अहंकारातून निर्माण न होता कृतज्ञता बुद्धीत निघालेला असल्यामुळे याच्यामध्ये अहंकार, या प्रेमामुळे अहंकार असलाच सुरुवातीला तर तो कमी व्हायला. तर आणि सुरुवातीला जेव्हा सकाम भक्ती आपण जेव्हा करतो ईश्वराची तेव्हा सकाम प्रेम असेल तेव्हा ते कामनेसाठी केलेलं प्रेम असल्यामुळे तू काहीतरी मला द्यावंस म्हणून मी तुझी भक्ती करतो असा जेव्हा भाग असतो तेव्हा त्याला भक्ती, पण गौणी भक्ती, गौण स्वरूपाची भक्ती असं नाव आहे. आणि जेव्हा संपूर्ण निरपेक्ष बुद्धीतनं कृतज्ञतेतनं जेव्हा प्रेम केलं जातं तेव्हा त्या प्रेमाला पराभक्ती, शेवटची भक्ती, पराभक्ती म्हणजे परमभक्ती, परमभक्ती म्हणजे परमप्रेम असा त्या शब्दाचा अर्थ आहे. आता म्हणून त्यांनी याचं मग वैशिष्ट्य काय आहे या परमप्रेमाचं की ईश्वरावर प्रेम केलेलं असल्यामुळे या प्रेमाला कधीही विरह जाणवत नाही. कारण तो नाही अशी स्थितीच नाही आहे, तो नाही अशी जागाच नाही आहे. जोपर्यंत त्याला आपण ब्रह्मांडाचा आहे करून आपोषणी करून तो संकोचनी लहान झाला तुकाराम महाराज म्हणतात ती भक्तांनी आपल्या मनाने त्याची काहीतरी हे करता यावी म्हणून त्याला आपण लहान केलेलं आहे, म्हणून त्याला सगुण साकाराचं रूप दिलेलं असतं. त्याचं सगुण साकार, सर्वगुण सर्वाकार आणि निर्गुण निराकार ही तीन रूपं असल्यामुळे निर्गुण निराकार रूपाशी आपण फक्त एकरूप होण्याची परमशांती ही साधना करू शकतो. सर्वगुण सर्वाकारामध्ये सर्वत्र तो असल्यामुळे त्याच्यावर केलेलं म्हणजेच त्याच्या विश्वावर केलेलं परमप्रेम जे असतं ते संपूर्ण निरपेक्ष बुद्धीने केलेलं असल्यामुळे तिथे विरह हा भागच नसतो. तिथे सदैव प्रत्येक क्षणी तो मला आणि मी त्याला भेटत असतो. म्हणजे जीव आणि शिव याचं ज्ञान म्हणजे तुम्ही जागृत झाला, जागे झाला की तुमची त्याच्या तुमच्या त्याच्या भेटीला सुरुवात होते. हा परमप्रेमाचा विरहाचा अभाव आणि सदैव मिलनाचा आनंद हा त्याच्यामध्ये असल्यामुळे हे परमप्रेम आपण हा भाव असल्यामुळे प्रेम हा भाव भक्ती हे त्याच्यामध्ये अनुस्यूत असल्यामुळे ही भक्ती परमप्रेमाची भक्ती परमप्रेम कसं व्यक्त करायचं आपल्या बाजूने तर ज्ञानेंद्रियातून, कर्मेंद्रियातून, मनाच्या पातळीवर स्मरणातून त्याच्याशी एकरूपपणाचा अनुभूती घेऊन समर्पणाने ह्या सगळ्या सर्व प्रकारे आपण भक्ती करू शकतो. म्हणून त्याला पायरी पायरीनं किंवा वेगळ्या पातळीवर करण्याची भक्ती म्हणून आपल्याकडे श्रवणम, कीर्तनम, विष्णो स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. म्हणून श्रवणापासून नेहमी भक्तीला सुरुवात होते. कारण अस्मिन हा ईश्वर कसा आहे हे आपल्याला कळल्यानंतर मग त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे हा विचार केल्यानंतर चिंतन श्रवणम, म्हणून श्रवण मनन चिंतन निधी ध्यासन अशा तऱ्हेचे आपल्याकडे त्याच्या पायऱ्या आहेत या भक्तीच्या. त्याप्रमाणे परमप्रेम ही हे भक्तीचं खरं रूप आहे असं नारदाने याच्यात सांगितलेलं असल्यामुळे पाहुणे सहा झाले, आपण इथे थांबूया.
जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
नारद भक्ती सूत्रांत तिसरं सूत्राला आपण पाहणार आहोत. पहिलं आपण बघितलं होतं अथा तो भक्तीं व्याख्यास्यामहा.
भक्ती या शब्दाची आणि पूर्ण प्रक्रियेची व्याख्या आपण करूया. सा तू अस्मिन प्रेम परमप्रेम रूपा, हे दुसरं सूत्र होतं. म्हणजे सा म्हणजे ती भक्ती, तू म्हणजे खरोखर, अस्मिन म्हणजे ह्या ईश्वराच्या ठिकाणी परमप्रेम रूप अशी असते. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. आता त्याच्यानंतर तिसरं सूत्र जे आहे ते त्याच्याही पेक्षा छोटं असं आहे. तिथे नारद म्हणतात की अमृत स्वरूपाच, च म्हणजे आणि म्हणजे परमप्रेम रूपाच्या जोडीला ती अमृत स्वरूपही आहे, अमृत स्वरूप सुद्धा आहे. म्हणजे ही भक्ती ही अमृत स्वरूप आहे. आता मृत म्हणजे मरणे, मर्त्य म्हणजे मरण्याजोगा. या सृष्टीमध्ये मानव मर्त्य आहे असं म्हणतो. म्हणजे इथे मरणे याचा अर्थ शरीर सोडून देणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे सजीवाचं रूपांतर निर्जीवात होणे म्हणजे मरण, कायम स्वरूपाचं ते शरीर कायमचं सोडणे. आपण रोज झोपतो त्यावेळी आपण निर्जीवाच्या स्थितीमध्ये असतो असं आपल्याला वाटतं, पण बाहेरच्या माणसाला तो सजीव आहे हे समजतं. त्याच्यामुळे ती स्थिती कायमची नसते, तात्पुरती असते. म्हणून परंतु बहुतांशी मरणासारखीच ती स्थिती असते. त्याच्यामुळे जर आपण झोपताना रात्री आपल्या मनात विचारलं आपण उद्या सकाळी उठलो नाही तर काय होईल, तर तिथे मृत्यूची भीती येते आपल्या मनामध्ये. तर म्हणून भक्ती ही अमृत स्वरूपाच तशी. म्हणजे आता अमृत स्वरूप का, कशासाठी अमृत स्वरूप म्हटलं, तर ही भक्ती ही नेहमी ईश्वर आणि जीव याच्यामधला दुवा आहे, साखळी आहे. तर ईश्वर हा अमृत स्वरूप असल्यामुळे भक्ती ही जी साखळी आहे ती जीवाला अमृत स्वरूप बनवते असा या त्याचा साधा अर्थ आहे. आणि भक्त हा भक्ती करत असल्यामुळे चैतन्य स्वरूप म्हणून अमर होतो. आता याच्यामध्ये शरीराचं अमरत्व इथे अपेक्षित नाही आहे. भक्ताचं इतर लोकांचं शरीर, सामान्य माणसाचं शरीर पडतं तसं भक्ताचंही शरीर केव्हा तरी पडतो. पण भक्त स्वतःला फक्त मी शरीरच आहे किंवा मी जीवच आहे इथपर्यंतच त्याची समजूत नसल्यामुळे, त्याच्याही पलीकडे तो ईश्वराशी एकरूप झालेला असल्यामुळे ईश्वर अमर होतो. ईश्वर अमर आहे तसा हा भक्तही अमर होतो. आणि त्याला गीतेमध्ये आधार दिला आहे भगवंताने, न मे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. माझ्या भक्ताचा नाश होत नाही म्हणजे भक्ताचं शरीर हे शरीर निकामी झालं की पडतं. वासांचं गिरणार यथा विहाय नवानी गृह्णाते नरो प्राणी तथा शरीराणी विहाय जीर्णान. कुठल्याही कारणास्तव हे शरीर वापरण्यासाठी अयोग्य झालं, मग ते अपघाताने असो, रोगाने असो, लहानपणामध्ये दुर्दैवाने असो, अचानक अकस्मात रीतीने काही घडलेलं असो, की जीव ते शरीर सोडून देतो आणि अन्य आणि संयाती नवानी जाईल, दुसरं शरीर धारण करतो. म्हणून या अवस्थेला आपण मृत अशी अवस्था म्हणतो. आपण त्या ह्याच्यामध्ये बघितल्याप्रमाणे शरीर मृत झालं की ताबडतोब ते दुसऱ्याचं अन्न बनतं. म्हणून त्या मृत या शब्दाला अन्न असाही शब्द पुरुष सूक्तामध्ये वापरलेला आहे, की ज्या क्षणी माणसाचं शरीर मृत होतं त्या क्षणी ते दुसऱ्याचं अन्न बनतं. आणि त्याच्यामुळे मग ते शरीर तसंच जर पडलं त्याच्यावर मग गिधाडं, कावळे, कुत्रे, कोल्हे, लांडगे हे सगळे त्याच्यावर धाड घालतात. आणि म्हणून त्याला अन्न असा सुद्धा शब्द वापरलेला आहे. आणि याच्यामध्ये दुसरा त्याचा अर्थ काय होतो, एक शब्द एक त्याचा अर्थ अमृत म्हणजे अमर असा, आणि दुसरा अमृत हे जे पेय आहे स्वर्गामधलं ते अत्यंत मधुर म्हणून प्रसिद्ध आहे, अत्यंत गोड म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणून त्याचा दुसरा अर्थ